सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्रामणी, माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. गिरीशजी गुड मॉर्निंग, नमस्कार.
नमस्कार, सुप्रभात.
किंग फिशर आणि मी त्या बिअरच्या ब्रँडचं बोलत नाहीये, ते बुडालेल्या एअरलाइन्स बद्दल बोलतोय.
किंग ऑफ गुड टाइम्स.
हा, कारण नाहीतर नुसतं किंग फिशर म्हटल्यावर मग अर्ध्याहून अधिक श्रोते माझे अरे काय रे सकाळी सकाळी काज वगैरे.
आणि उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे त्यांना ती आठवणीने साजिकच आहे
जास्तच. किंग फिशरचे विजय माल्या, त्यांची बुडालेली एअरलाइन्स, त्यांनी घेतलेले 7,000 करोड रुपयाचं त्यांचं लोन, आणि ते आता 2012 ती एअरलाइन बंद पडली आणि आता 2016 बँका म्हणताय चला आता पैसे परत करा वगैरे. तर हा जनरली किस्सा काय हो नेमका?
नाही, कसं आहे की आपल्याकडे ज्याला मराठीमध्ये आपण एक शब्द तयार करायला हवा, ज्याला कुडमुडी भांडवल चाही म्हणजे बँकांकडनं हे कर्ज घेणार, उद्योग उभारणार, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण उद्योग बुडाला की त्या बँकांचं कर्ज बुडवणार आणि वैयक्तिक यांची मौजमजा सुरू राहणार. पहिला भाग हा भांडवलशाहीचा भाग आहे, दुसरा भाग हा कुडमुड्या भांडवलशाहीचा भाग आहे. त्या कुडमुड्या भांडवलशाहीमुळे अनेक उद्योग आपल्याकडे बुडाले, पण त्या चालवणाऱ्यांचं काहीही वाकडं झालं नाही, बँकांचं मात्र वाकडं झालं.
पण हा म्हणजे विजय माल्या हा पहिला नाहीये,
अजिबातच पहिला नाहीये. आतापर्यंत म्हणजे अगदी 60 हे सगळं असंच होत आलेलं आहे. त्याचं म्हणजे अगदी मूळ शोधायला गेलं तर आपल्या थोड्याशा समाजवादी विचारसरणीमध्ये आहे असं मानायला हवं. सरकार सगळं नियंत्रण करणार, ही जी सरकारची मानसिकता आहे त्याच्यामुळे हे सगळे गोंधळ होतात. त्यांना अनुकूल असं जेव्हा सरकार असतं तेव्हा त्यांना अनुकूल अशा गोष्टी घडतात. सरकार जर प्रतिकूल गेलं किंवा राजकीय समीकरण फिसकटली तर यांचे सगळ्यांचे वांदे व्हायला लागतात. म्हणून प्रामाणिक भांडवलशाही नाही, ही कुडमुडी भांडवलशाही. आणि त्याचा हा पहिला दृश्य मोठा बळी आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतोय. आणि त्याचं हे जे काही होतंय किंग फिशरच्या मल्ल्या यांची जी काही वाताहत होतीये, तिथे मला असं वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती स्वागत करायला हवं.
मोर विथ गिरीश कुबेर इन जस्ट बीट, पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं, पण त्याच्या आधी 4 चिपक्के. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफएम, बाज जाते रहो. 10:29 ऑन द क्लॉक.